पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय सहा मराठी पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय सहा पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय सहा ख्रिस्ती लोकांची कोर्टात गेलेली भांडणे ख्रिस्ती लोकांची कोर्टात गेलेली भांडणे तुम्हातील कोणा एकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला तर तो आपला खटला पवित्र जनांपुढे न आणता अधार्मिकांपुढे नेण्याचे कसे धाडस करतो पवित्र जन ह्या जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हास ठाऊक नाही काय तुम्हापुढे जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे तर तुम्ही अगदी हलक्या खटल्यांच्या न्यायसभा होण्यास अयोग्य आहात काय आपण परमेश्वराच्या दूतांचा न्यायनिवाडा करू हे तुम्हास ठाऊक नाही काय तर मग व्यवहारिक गोष्टीविषयी सांगणे नकोच तुम्हास व्यवहारिक खटल्याचा न्यायनिवाडा करावायचा आहे तर जे मंडळीत गंतीचे नाहीत त्यास कसे नेमता तुम्हास लाज वाटावी म्हणून मी हे सांगतो ज्याच्याने भावाभावांची पंचायत करवेल असा एकही शहाणा मनुष्य तुम्हामध्ये नाही असे आहे काय भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न करणाऱ्यांपुढे करतो तुम्ही एकमेकावर खटले करता ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सोसून घेत नाही त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करता आणि ती आपल्या बंधुजनांची करता अनितिमान मनुष्याला परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हास ठाऊक नाही काय फसू नका जारकर्मी मूर्तीपूजक व्यभिचारी चैनबाज पुमैथुनकारी चोर लोभी मद्यपी चहाड व वित्तहरण करणारे यास परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या परमेश्वराच्या आत्म्यात धुतलेले पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला आहात अशुद्धता ही ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनक्रमाशी विसंगत आहे अशुद्धता ही ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनक्रमाशी विसंगत आहे सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे तरी मी कोणत्याही गोष्टीच्या स्वाधीन होणार नाही अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे त्या दोघांचा परमेश्वर अंत करील शरीर जारकर्मासाठी नाही तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे परमेश्वराने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्याला उठविल तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिनीचे अवयव करावे काय असे न हो जो कसबिनीला जडतो तो व ती एक शरीर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो जो प्रभूला जडला तो व प्रभू एक आत्मा आहे जारकर्मापासून दूर रहा जे काही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून येते परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीरासंबंधाने पाप करतो तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा परमेश्वरापासून तुम्हास मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय आणि तुम्ही आपले नाहीत कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात यास्तव तुम्ही आपल्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा